चीनीमंडी.com पॉडकास्ट।
त्रिवेणी समूह 1 मे पर्यंत सॅनिटायझर उत्पादन दुप्पट करेल। भारतातील सर्वात मोठ्या साखर कंपन्यांपैकी एक त्रिवेणी समूह पुढच्या 10 दिवसांमध्ये हँड सॅनिटायझर उत्पादन दुप्पट करण्याची योजना बनवत आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की कोरोना गेल्यानंतरही सॅनिटायझर व्यापारात ते गुंतवणूक करत राहतील। देशाच्या इतर अनेक साखर उत्पादकांप्रमाणे त्रिवेणीनं आपल्या कारखान्यांमध्ये उत्पादित एथिल अल्कोहोलचा उपयोग करून कोरोना महामारीला पाहता सॅनिटायझरची तीव्र घट दूर करण्यासाठी उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। हा येणाऱ्या काही दिवसांमध्ये सॅनिटायझर उत्पादन 4,000 लिटरपेक्षा वाढून 5,000 लिटर आणि पुन्हा 1 मे पर्यंत 10,000 लिटर करण्याची योजना बनवत आहे। त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्हाईस चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापक तरुण साहनी यांनी सांगितलं की आम्ही लॉकडाऊनच्या 5 दिवसांच्या आत उत्पादन सुरू केलं आहे। सॅनिटायझरच्या उत्पादनामध्ये मुख्य घटक एथिल अल्कोहोल आहे आणि आम्ही WHO द्वारा अनुशासित सूत्रीकरणाचं पालन करत आहोत। सॅनिटायझरची किंमत 200 मिलीलिटरच्या पॅकसाठी 100 रुपये आहे। आत्तापर्यंत कंपनीनं सॅनिटायझर उत्पादनासाठी 1.5 करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे।